पण जातो
म्हणत झाली रात, जातो म्हणत झाली रात. तसंच वाक्य घ्यायचं ते मी
म्हणा 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 येतोय मी.
हा जातो म्हणत झाली रात,
ते शब्दात का सांगायचं तर जे तुम्ही जे गळ्यावर म्हणता ते गळ्यातलं जे म्हणतात त्याच्यावर आणि शब्दामध्ये काय बदल होतोय का ते समजून.
आता एक दोन मुली येऊन म्हणतो
सात बदलून
सात का बदलायचा
म्हणजे आपल्याला कोणकोणते सात आहेत ते समजून घ्यायचं.